वैज्ञानिक करता मी योगेश आणि आमच्या आजच्या विषय आहे पक्ष विपक्षामध्ये वैज्ञानिक चेतना आणि सरकार की राम जनचेतनेच्या भावना दुखवण्या शिवाय सरकारचे काम काय राष्ट्रघटनेच्या भावनेनुसार देशात वैज्ञानिक चेतना रुजणवे हे रामाचे काम आहे जेणेकरून देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकेल. राम मंदिरांचे उभारणीवर कोणत्या काही अपेक्षित होते का? देशांच्या 20% लोकसंख्येला द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवून किंवा पुढे जात असलेल्या देशाला घेऊन त्यांची किंमत काय या मुद्द्यावर अपेक्षित आहे. मागे विज्ञानाचेच मत राम मंदिर हा जनभावनेचा मुद्दा आहे. आज हा विषयावर आज आमच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष नरेश निमजे सर जुळलेले आहेत. सर, मोबाईल तर्फे आपला हार्दिक स्वागत आहे. सर,
खूप खूप धन्यवाद योगेश भाई.
जी सर. सर, वैज्ञानिक चेतना आणि सरकार के राम ह्या विषयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय मत आहे सर तुमचं?
हे बघा, आपल्या देशामध्ये श्रद्धावान लोक भरपूर आहे, धार्मिक आहे, देवावर विश्वास ठेवणारे आहे, पण हा स्वतः त्याचा स्वतः पुरती मर्यादित आहे हे सर्व. पण त्या आपल्या देशामध्ये सध्या त्याचं राजकारण करणं सुरू आहे. आणि बघा, घटनेमध्ये 51A ही कलम आहे, त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपल्याला घटनेमध्ये सांगितलेलं आहे. तर ही सरकार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार न करता अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम करून राहिलेली आहे. ही येणाऱ्या पिढीसाठी फारच एक दुर्दैवी बाब आहे. आणि ह्या देशाचा तरुण जो आहे हा अंधाराकडे हळूहळू वळून राहिला. अंधश्रद्धा म्हणजे अंधार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे उजेड. आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत आणि प्रत्येक ज्या गोष्टीचा आपण वापर करतो, जसं लाईट आहे, ही विज्ञानाने आपल्याला दिलेली आहे. आपण गरमी झाली तर फॅन लावतो, एसी लावतो, ही विज्ञानाची देण आहे. यामध्ये देवाचा आणि धर्माचा कुठेही कुठलाही सहभाग नाही. हा एक श्रद्धेचा भाग आहे, देव आणि धर्म हा एक श्रद्धेचा भाग आहे. तर त्यामध्ये राजकारण हे आपण पहिल्यांदा पाहून राहिलो. रामाच्या नावावर राजकारण सुरू आहे आणि 80-20 यांचं समीकरण आहे, म्हणजे 80% हिंदू आणि 20% इतर धर्म, तर यांचं विभाजन करण्याचं काम बीजेपी सध्या करत आहे हे आपल्याला दिसूनच येऊन राहिलं. 22 तारखेला रामाची तिथे मूर्तीची स्थापना होत आहे आणि त्यासाठी एवढा गाजावाजा आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, तहसीलमध्ये, गावोगावी ते अयोध्याला सुद्धा बसेसनं नेण्याचं काम करून, म्हणजे सरकारी पैशातून हे सगळी यंत्रणा उभी करून लोकांचा पैसा अशा देवाधर्माच्या कामावर आणि अंधश्रद्धा पसरवण्यासाठी हे सत्ता काम करून राहिलेली आहे.
जी सर. सर, राम मंदिरांचे उभारणारी घटनात्मक पदावर असलेल्या लोकांच्या भूमिकेकडे तुम्हाला काय वाटते सर?
राम हा सर्वांसाठी आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी राम आहे. राम म्हणजे त्याचं जे व्यक्तिमत्व आहे त्याकडे आपण बघतो. तो एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असा तो शूरवीर योद्धा होता आणि आई वडिलांचं आज्ञेचं पालन करणारा हे सुद्धा त्यांची इमेज होती. तर त्या दृष्टीने आपण त्या रामाकडे बघितलं पाहिजे. पण रामाचं नाव घेऊन हे एक कट्टर हिंदूवादी तरुणांना घडवण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्या हातात, रामाच्या हातात तुम्ही तलवार दाखवून राहिले. अरे, रामाचं तसं चरित्र होतच नाही मुळात. तर तुम्ही तो प्रत्यक्षात जो राम होता तो न दाखवता त्याला एक वेगळं रूप देऊन राहिले हे फार समाजासाठी घातक आहे.
जी सर. सर, एकीकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवीय जीवन पाहतो तर दुसरीकडे सरकारच्या कृतीत राम कुठे दिसतो सर?
आपल्याला प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाने दिलेली आहे. विज्ञान नव्हतं तेव्हा धर्माचा उपयोग होत होता, तेव्हा धर्म यासाठी की जी लोक आहेत ते नैतिकतेने वागले पाहिजे, यासाठी धर्माचं धर्मानुसार आपण त्याची वाटचाल. आता धर्मामध्ये तर सांगितलं होतं, बायबल मध्ये तर हे सांगितलं होतं की जे सूर्य आहे हा पृथ्वीभोवती फिरतो आणि ते जे आहे तो जो विचार बरेच शतक हा चालला, पण शेवटी विज्ञानाने तुम्हाला आणि त्या पिरियड मध्ये जे वैज्ञानिक होऊन गेले ब्रुनो कोपरनिकस गॅलिलिओ यांनी जे सांगितलं की सूर्य पृथ्वी भोवती न फिरता पृथ्वी हे सूर्याभोवती फिरते, पण ह्या लोकांची छळ करून त्यांना तुरुंगात डांबल्या गेलं, त्यांना मारल्या गेलं अशी त्यांना वागणूक देण्यात आली. पण कालांतराने हे सत्य समोर आलं ना, विज्ञानाने हे सत्य तुम्हाला दाखवून दिलं की सूर्य पृथ्वीभोवती न फिरता पृथ्वी हे सूर्याभोवती फिरते. तर हे तुम्हाला मानावं लागलं, तर धर्मही खोटा ठरला ना, धर्म खोटा ठरला. म्हणून आता सध्या देशात देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण संविधानाने पुढे जाऊन राहिलो, संविधानानेच आपला हा देश चालत आहे, इथले कायदे कानून हे संविधानाप्रमाणे आहे, तर आपण संविधानाला धरून आता चाललं पाहिजे, आता धर्माची काही आवश्यकता नाही असं मी म्हणेन.
सर आता गेलेल्या आलेल्या येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्याचे प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार ह्या दिवशी सुट्टी घोषित करण्याची सर बैठक चालू आहे, याच्यावर विचार विमर्श करून राहिली, ह्या विषयावर आपली काय प्रतिक्रिया सर?
नाही फार चुकीचं आहे हे, कुठल्या दिशेने आपल्या देशाला घेऊन जात आहे काही कळायला मार्ग नाही, पण हे फार जर नीती निर्मातेच अशा पद्धतीने वागत असेल आणि पूर्ण जनतेला अंधश्रद्धेकडे ढकलत असेल तर हे दुर्दैवी बाब आहे. घटनेमध्ये 51A ही कलम आहे, त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे हे सांगितलेलं आहे आणि हे धर्माचा आणि देवाचा प्रचार प्रसार करून राहिले. तुम्ही बघा आता मागे ते सेंट्रल विस्टा जे इमारत लोकसभेची इमारत मोदीजींनी बांधली, म्हणजे मोदीजींनी नाही बांधली, ते जनतेच्या पैशातून गेलेले आहे, मोदीजींना चाय विकत होते हे ते स्वतः सांगतात, तर त्यांच्याजवळ एवढा पैसा नव्हता, शेवटी ते जनतेचाच पैसा खर्च करून राहिले, त्यांनी 8-8 हजार करोडचे 2 हवाई जहाज घेतले ते सुद्धा जनतेच्या पैशाचे आहे, 1 लाख रुपयाचे सूट घालतात ते सुद्धा जनतेचे पैशाचे आहे, त्यांचा चष्मा 2.5 लाखाचा असं म्हणतात, बूट सूट हे सगळ्या गोष्टी. हे बघा तुम्ही, गांधींनी त्या देशाच्या जनतेजवळ घालायला कपडेच होते, त्यांनी सुटावरचा माणूस धोतीवर आला आणि हे चहा विकणारे आज रोजचे 4-4, 5-5 कोट असे रोजचे बदलवतात, ते ही फार दुर्दैवी बाब आहे. असा नेता असायलाच नाही पाहिजे जो स्वतःला गरीब म्हणतो आणि पूर्ण लक्झरियस जीवन जगतो. तर हे ढोंग जनतेने पाहायला पाहिजे, हे ढोंग तुम्हाला कधी दिसेल जेव्हा तुम्ही तार्किक विचार कराल तेव्हा तुम्हाला ते समजेल, पण लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्याचं काम, अंधश्रद्धेची पट्टी बांधण्याचं काम हे सरकार करत आहे, कारण की यांच्या ज्या चोऱ्या आहे यांची जी लबाडी आहे ती जनतेसमोर आली नाही पाहिजे, त्यासाठी हे सगळे यांचे प्रयत्न सुरू आहे. हे देशासाठी फार दुर्दैवी बाब आहे, अशा प्रकारची लोक सुद्धा सत्तेमध्ये येणं हे चुकीचं आहे. म्हणून आतापर्यंत जे जुने जे लोक होते ते म्हणायचे की बाबा हे अशा प्रकारचे हे संघी लोक इथे आले नाही पाहिजे, पण शेवटी ते सत्तेवर आलेच आणि ह्या देशाचं वाटोळ करून राहिले, जवळपास आपला देश हा 100 वर्ष मागे गेलेला दिसेल असं मी म्हणेल.
जी सर. सर एकीकडे देशाच्या 80 कोटी जनता ला राशन मिळते आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असावा आणि सरकार हा राम ह्या शब्द कसे युज करताय, काय समजत सर याच्यावर आपलं काय मत आहे सर?
नाही ठीक आहे, राम हा श्रद्धेचा भाग आहे, पण रामाने असं त्या मूर्तीच्या बाहेर येऊन काही काम केलेलं आहे का? चीन जे आहे ते आपल्या परिसरामध्ये घुसलेली आहे, रामाची त्यामध्ये काय भूमिका आहे? रामाने तिथे बाण चालवून काही सैन्यांना मारलाय का चीनी? नाही, असं काहीच नाही. राम काय करणार आहे? ते एक मूर्ती आहे आणि त्याला आपण मानतो, देव मानतो आणि लोक त्यांची पूजा करतात, एवढं त्याचं महत्व आहे, पण हा गव गव उदो 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 करून राहिले रामाचा हे फार चुकीचं आहे. ज्याने देश मागेच जाईल, अंधश्रद्धेमध्ये जाईल, इथला वैज्ञानिक दृष्टिकोन जो रुजवण्याचा आपण प्रयत्न करून राहिलो जनतेमध्ये, तो सुद्धा यांना संपवण्याचा हा कट आहे. यांना असं यांच्या मते जनता ही अंधश्रद्धाळूच राहिली पाहिजे, अशिक्षित राहिली पाहिजे. हे धोरण राबवण्यासाठी यांनी हे मथुरा, काशी, अयोध्या हे सगळं षडयंत्र आहे. देशाच्या जनतेला गुमराह करण्याचं हे षडयंत्र बीजेपीचे लोक करून राहिलेले आहे. ह्या देशाची जनता येणारा काळ त्यांना कधी माफ करणार नाही. इतिहासामध्ये ह्या गोष्टीची नोंद घेतल्या जाईल, कारण की आपण विज्ञान युगामध्ये वावरत आहो. आज मनुष्य चंद्रावर सुद्धा गेला आणि हे मंदिर आणि मस्जिद करून राहिलेले आहे, मंदिर बांधून राहिलेले आहे. इकडे शाळा महाराष्ट्रातल्या 65,000 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये ते प्रायव्हेट टेंडर काढून त्यांना ते ती जागा देणार आहे. त्यामध्ये त्या जागेवर प्रायव्हेट स्कूल सुरू होते. हे गोरगरीब जनता आपल्या देशाची, आता तुम्हीच म्हणून राहिले की 80 करोड जनता ही 5 किलो धान्यावर अवलंबून आहे, तर ती आपल्या मुलांना असे 10-10, 20-20 हजार खर्च करून काय शिकवणार आहे. जे 100-200 रुपयाचं धान्य विकत घेऊ शकत नाही, ते 10-10, 20-20 हजार आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी कसं खर्च करणार आहे. म्हणून त्यांना अशिक्षित ठेवण्याचं हे षडयंत्र आहे मोदी सरकारचं आणि बीजेपी सरकारचं, ह्या संघाचं असं मी म्हणेन. यांना इथल्या देशातल्या मुलांना अंधश्रद्धा ठेवायचा आहे आणि अशिक्षित ठेवायचं आहे.
जी सर. सर, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी वैज्ञानिक जाणीव विकास होणे गरजेचे आहे, याबद्दल तुमचे काय मत आहे सर?
वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये रुजला तर आपण तार्किक विचार करतो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्याचं आपण समाधान करू शकतो. आपल्याला जे प्रश्न पडतात त्यांचे उत्तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून तार्किक विचार करून सोडवू शकतो. तर हा तर एक महत्वाचा घटक आहेच, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण आपल्या जीवनाचे प्रश्न सोडवतो. तुम्ही बघा, देवाधर्माच्या नादी लागून कुठले प्रश्न तुमचे सुटले आहे हे सांगा ना. तुम्ही आपल्या देशातली गरिबी कमी झाली आहे, रामाने किंवा कृष्णाने आपल्या देशाची गरिबी कमी केलेली आहे. आपल्या देशामध्ये जे कुपोषित बालक आहे, मातेच्या गर्भामध्येच ते बाळ कुपोषित निघून राहिले, मातेच्या गर्भामध्ये बाळ भ्रूण हत्या, तिथे भ्रूण मरून राहिलं कुपोषणाने, तर यावर तो राम काय करू राहिला हा माझा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही हा त्या रामाला एक दिव्य शक्ती आहे किंवा अशी तुम्ही इमेज त्याची तयार करून राहिली की राम रामाची ते अयोध्येमध्ये स्थापना झाल्यावर राम राज्य येतील आणि सर्व सुखी होतील, तर असं काही नाही. हे फक्त मीडिया तुम्हाला दाखवून राहिले. काही जे गोदी मीडिया आहे, मोदी मीडिया आहे, हे तुम्हाला तसं चित्र दाखवून राहिले. आणि जे गरिबाचे प्रश्न आहे किंवा गरिबीचे जे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कुपोषित बालकांचे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महिला अत्याचाराचा प्रश्न आहे, हे शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे. विदर्भामध्ये रोज 14 शेतकरी आत्महत्या करून राहिला. अन्नदाता जर आत्महत्या करून राहिला तर रामाचं लक्ष नाही का त्या अन्नदात्याकडे? तर तो राम कुठला? म्हणजे हा एक प्रश्न तयार होतो. तर हा प्रश्न आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि तार्किक विचाराने आपल्याला तो प्रश्न तयार होतो. तर असे प्रश्न तयार नाही झाले पाहिजे, त्यासाठी हे सगळं ढोंग पाखंड इथे सुरू आहे.
जी सर. तर हे होते नरेश शिमजे सर, ज्यांनी मोबाईल वाणीवर वैज्ञानिक चेतना आणि सरकार क्षेत्राम ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया आहे मोबाईल वाणीवर सोपवली. नरेश सर, मोबाईल समय दिला त्याच्याबद्दल लगेच आभार सर.
खूप खूप धन्यवाद सर आपले.
जी, असेच कार्यक्रम ऐकण्याकरिता जिल्हे रहा मोबाईल वाणी सोबत, ऐकत रहा मोबाईल वाणी. नमस्कार.